नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकसभेत आज आर्थिक वर्ष 2024-25 अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली। या चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांनी देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला। 2014 भाजपा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक व्यवस्था पारदर्शक झाल्याचं प्रतिपादन भाजपाचे विप्लब कुमार देव यांनी चर्चेदरम्यान केलं। केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत बोलताना फेटाळून लावला। या अर्थसंकल्पात निधी वाटपात भेदभाव केला असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीनं आज संसद भवनाच्या आवारात निदर्शनं केली। लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सभात्याग केला। सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही सुरुच आहे। सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 69,000 रुपयांच्या वर आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 67,500 रुपयांच्या वर आहे। चांदी कालपासून सुमारे 2,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे। सध्या चांदीचा दर किलोमागे सुमारे 85,000 रुपये आहे। नेपाळमध्ये काठमांडू विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाला झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला। विमानातल्या एका कर्मचाऱ्याला वाचवलं असल्याचं काठमांडू पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। राज्यातल्या शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे महायुती सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या 5 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण स्थगित करत असल्याचा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी घेतला आहे। सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे वार्ताहरांशी बोलताना म्हणाले। हवामान खात्यानं येत्या 24 तासांकरता पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर 280 अंकांची घसरण झाली आणि तो 80,149 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 66 अंकांची घसरण नोंदवत 24,414 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।